आजच्या या भागवत वर्गामध्ये उपस्थित सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आहे. एक स्त्री की जिच्यामुळे आपण जग पाहतो आणि एक स्त्री की जी आपल्यासाठी सगळ्या जगाचा त्याग करते, अर्थात एक स्त्री की जिच्यामुळे आपण जग पाहतो ती म्हणजे आपली आई, आणि एक स्त्री की जी आपल्यासाठी संपूर्ण जगाचा त्याग करते ती म्हणजे अर्थात त्या व्यक्तीची पत्नी. या दोघांचा पण, या आई असो अगर पत्नी असो, या दोघांचा पण सन्मान हा झालाच पाहिजे, त्यांना संरक्षण दिलंच पाहिजे. प्रभू श्री रामचंद्रांनी माता कैकेयीच्या सन्मानासाठी, त्यांच्या आज्ञेच्या मानासाठी, सन्मानासाठी 14 वर्ष वनवास सहन केला, आणि आपल्या पत्नीच्या सन्मानासाठी आणि माता सीतेच्या संरक्षणासाठी दुष्ट रावणाचा आज वध केला. या ठिकाणी आज वध झालेला आहे रावणाचा. तर माता आणि पत्नी या दोघींचा पण सन्मान, योग्य आदर झालाच पाहिजे. ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होत नाही, ज्या ठिकाणी तिचा अपमान होतो, तिच्यावर अत्याचार होतात, तिचं शोषण होतं, तो समाज, ते राष्ट्र, तो देश, ते घर, ती व्यक्ती, ते ठिकाण, सर्वांची पुण्याई नष्ट होते. श्री प्रभुपाद या ठिकाणी प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात, सीता मातेचं अपहरण केल्या केल्या रावणाची सर्व पुण्याई नष्ट झाली. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, ज्या ठिकाणी स्त्रीची अवहेलना होते, ज्या ठिकाणी स्त्रीचा शोषण होतं, ज्या ठिकाणी तिला संरक्षण भेटत नाही, तो समाज, देश, राष्ट्र, घर किंवा ती व्यक्ती असू दे, त्या ठिकाणी तिची पुण्याही नष्ट होते आणि त्याची अधोगती सुरू होते. हे रावणाचं उदाहरण पाहू शकतो. संपूर्ण लंका जवळून भस्मसात झाली आणि 10 मुखी रावण आपल्या दाही मुखातून रक्ताच्या उलट्या करत विमानातून पतंती खाली कोसळला. जसं की स्वर्गातून एखादा देवता क्षीण्य पुण्य मरते लोकम विशंती, त्याचं पुण्य क्षीण झालं की तो देवता स्वर्गातून खाली कसो, तसा एका स्त्रीचा अनादर केल्यामुळे, त्याच्यावरती अत्याचार केल्यामुळे रावणासारखा शक्तिशाली सुद्धा त्या विमानातून दाही तोंडातून रक्त ओकत खाली कोसळला. आणि प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्या मातेचं पण सन्मान ठेवला आणि आपल्या पत्नीचा सन्मान ठेवला आणि या दोघींना पण संरक्षण दिलं आणि आज या रावणाचा काय केला, वध केला. प्रभू श्री रामचंद्र की जय हो. तर स्त्रीची तुलना एका रत्नाशी केलेली आहे. ते रत्न इतकं मौल्यवान असतं की ते रत्न कधीही असं बाहेर ठेवू नये, त्याला खूप सुरक्षित ठेवायला लागतं. जेवढं ते सुरक्षित राहील तेवढं त्यासाठी चांगलं आहे. ते रत्न, स्त्री एक रत्न आहे. तर रामायणामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले, सीता माता म्हणली की मी पण तुमच्या सोबत येणार, मी तुमची अर्धांगिनी आहे, त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक सुखामध्ये, प्रत्येक दुःखामध्ये मी तुमचा अर्धा हिस्सा घेणार आहे, अर्धा वाटा घेणार आहे, माता सीता म्हणली. आणि प्रभू रामचंद्र म्हणले की ठीक आहे, तुझी इतकी जर का विनंती आहे, इतकी जर का इच्छा आहे तर माझ्यासोबतच, पण आपल्याला शिकायचं काय आहे. प्रभू रामचंद्र नेहमी माता सीतेच्या पुढे राहायचे, हातामध्ये धनुष्यबाण घेऊन, आणि माता सीता प्रभू रामचंद्रांच्या मागे राहायची आणि त्यांच्या मागे लक्ष्मीजी असायचे. शक्तिमान माता सीता ही शक्ती आहे आणि भगवान प्रभू रामचंद्र हे शक्तिमान आहेत. जेव्हा शक्तिमानाच्या संरक्षणाखाली शक्ती असते तेव्हा तिला कोणीही त्रास देऊ शकत नाही, तिला कोणीही दगा देऊ शकत नाही, तिला कोणीही दुःखामध्ये टाकू शकत नाही, तिचं संरक्षण असतं. पण जर का शक्तिमानाच्या संरक्षणातून शक्ती जर का वेगळी झाली तर रावणासारखे दुष्ट प्रवृत्तीचे लोक काय करतात, तिच्यावरती घाला करतात. अहो आपण पण शक्तीच आहोत भगवंतांचे, आपण प्रकृती आहोत, आपण तटस्थ शक्ती आहोत. सगळे जीव, आता हे शरीर आज जर पुरुषाचं असेल पण माहित नाही, पूर्वजन्मामध्ये स्त्रीचं असेल तर, किंवा येणारा नेक्स्ट बर्थ जर का स्त्री असेल तर, आता आपण म्हणतो स्वतःला मी पुरुष आहे, मी पुरुष आहे, पण प्रिव्हियस लाईफमध्ये जर का स्त्री असेल तर, आणि नेक्स्ट बर्थमध्ये जर स्त्री होणार असेल तर ह्या जन्मामध्ये पुरुष पुरुष म्हणून काय करायचं? किंवा एका स्त्रीचं उदाहरण घ्या, ती आता स्वतःला स्त्री समजत असेल, पण प्रिव्हियस लाईफमध्ये जर का ती पुरुष असेल किंवा नेक्स्ट बर्थमध्ये जर का ती पुरुष होणार असेल तर आता स्त्री समजून काय करायचं? म्हणजे काय तत्व काय आहे की सगळेजण काय आहेत? भगवंताची शक्ती आहेत. सगळे जीव तत्वाची शक्ती आहे. आणि ही शक्ती जोपर्यंत शक्तिमानाशी कनेक्ट होत नाही, जसं की प्रभू रामचंद्र हे शक्तिमान आहेत, माता सीता ही भगवंताची शक्ती आहे, कनेक्ट मध्ये आहे तोपर्यंत संरक्षण आहे. पण एकदा का जीव प्रकृती आपण जगा शक्ती भगवंताची जगा भगवंतापासून अलग झालो, भगवंतापासून वेगळे झालो, तर निश्चित आपल्यावरती रावणासारखा दुष्ट व्यक्ती काय करणार आहे? घाला करणार आहे. मग या शक्तिमानाशी कनेक्ट राहायचं कसं? या शक्तिमानाच्या संरक्षणामध्ये राहायचं कसं? त्याचा एकच उपाय आहे. ते कनेक्शन जोडायचं असेल तर आपल्याला एकच कार्य करायचं आहे, ते म्हणजे भगवंताचं नाव घ्यायचं आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून नेहमी भगवंतांच्या, प्रभू रामचंद्रांच्या, प्रभू भगवान श्रीकृष्णांच्या हे शक्तिमान आहेत आणि आपण शक्ती आहोत. जशी माता सीता त्यांच्या सोबत नेहमी असते, तसं आपण भगवंताशी नेहमी भगवंताचं नाव घेत, भगवंताच्या कथा, भगवंतांची भक्ती करत, भगवंताची सेवा करत, भागवताचं श्रवण कथन करत आपण त्यांच्याशी काय केलं पाहिजे? कनेक्ट झालं पाहिजे. तरच आपला काय होऊ शकतो? या जगामध्ये टिकाव लागू शकतो, नाहीतर आपल्याला कोणीही पळवून घेऊन जाऊ शकतो. तर हे कनेक्शन खूप महत्वाचं आहे आणि हे प्रभू रामचंद्र दाखवून देत आहेत रामायणामधून. रामायणाचा हा प्रसंग आहे, प्रभू रामचंद्र पुढे आहेत, मधी सीता महाराणी आहे, माता सीता आहे, आणि मागे कोण आहेत? लक्ष्मणजी आहेत. हे खूप ठिकाणी हा प्रसंग वर्णन केलेला आहे. म्हणून आज हे जे काही वैदिक नियम आहेत, हे जे काही वैदिक आदेश आहेत, स्त्री असो अगर पुरुष असो, या दोघांसाठी काय आहेत? एका कासवाच्या पाठीवर असणार कवच आहे त्याप्रमाणे आहेत ते. हे जे काही वैदिक नियम आहेत, वैदिक आदेश आहेत, हे त्या स्त्री किंवा पुरुषाचं संरक्षण करण्यासाठी त्या कासवाच्या पाठीवरती असणाऱ्या कवचाप्रमाणे. आता जर कासवाने म्हटलं की नाही रे बाबा खूप जड झाले पाठीवरती, ही ढाल आहे ना, हे शिल्ड आहे ना, कवच आहे ना, माझ्या पाठीवरती खूप कठीण आहे, मला नको वाटतंय, आता हे नको मला, हे बंधनं नको, हे नियम नकोत मला, हे नको आहे मला, तोडून टाका टाका तोडून सगळे. म्हणून जर का त्या कासवाने ते शिल्ड ते कवच जर का टाकलं आणि तो कवचातून मुक्त झाला तर किती वेळ त्याचा टिकाव लागेल? किती वेळ तो जिवंत राहणे शक्यता आहे? हा शक्यता आहे? शक्यता नाही, कधीही काहीही होऊ शकतं. हे वैदिक आदेश कसे आहेत? हे ती स्त्री असो अगर पुरुष असो त्यांचं संरक्षण करण्यासाठी आहेत आणि त्या संरक्षणाच्या मध्येच स्त्री आणि पुरुषाने राहिलं पाहिजे. अहो आजकालचा समाज, आजकालचे आपण आधुनिक जगामध्ये बघतो की दोन गोष्टीसाठी लोक भांडतायत, सतत कंटिन्युअसली भांडतायत दोन गोष्टीसाठी, स्त्री आणि पुरुष. एक आहे समानता, दुसरी आहे स्वतंत्रता. आम्हाला समानता पाहिजे, आम्हाला स्वतंत्रता पाहिजे, आम्हाला समानता पाहिजे, आम्हाला स्वतंत्र. अरे कशाला पाहिजे समानता आणि स्वतंत्रता? एकदा का त्या कासवाच्या पाठीवर शिल्ड तुटून गेलं की तुम्ही संकटामध्ये येणार आहात. नाही, आम्हाला स्वतंत्रता पाहिजे, आम्हाला समानता पाहिजे, नाही. हे आणि हे जगामध्ये चालणारच आहे, ही भांडणं ही लॉंग पिरियड अनंत काळासाठी चालणार आहेत. परंतु भक्त या भांडणामध्ये पडत नाही, भक्त याच्यामध्ये भाग घेत नाही, कारण की भक्ताला हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भक्ताला हरे कृष्णा मंत्र जप करणे, भगवंतांना भोग दाखवणे, भगवंतांचं ड्रेसिंग करणे, भगवंतांना अभिषेक घालणे, गीता भागवत वाचणे, गीता भागवताचं पठन करणे, अध्ययन करणे, त्याचा अभ्यास करणे, भक्तांना घरी बोलवणे, भक्तांना प्रसाद खाऊ घालणे, या सर्व गोष्टीतून भगवंतांच्या भक्तांना वेळच भेटत नाही. आणि त्यामुळे भगवंतांचे भक्त या समानता स्वतंत्रता असा आहे तसा आहे याच्यामध्ये काय करत नाहीत? भागच घेत नाहीत. आणि श्री प्रभुपाद हेच म्हणतात भगवंतांची भक्ती अशी आहे की एखाद्या व्यक्तीने एखाद्या जीवात्म्याने ती जर का सुरुवात केली आपल्या जीवनामध्ये तर भगवंतांची भक्ती काय करते त्याला एक उच्च स्तरावरती नेऊन ठेवते. त्यामुळे त्याला काय होतात की खालचे जे काय रस आहेत समानता स्वतंत्रता ह्या काय गोष्टी आहेत ही काय भांडणं आहे त्या जगातली याच्याकडे जर लक्ष जात नाही हा रस त्याला गौण वाढतो आणि भक्तीतला रस काय होतो त्याला उच्च जाणवू लागतो ती गोडी तयार होते भक्तीमध्ये. तर हे भगवंतांच्या प्रभू रामचंद्रांच्या किंवा भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीचं महत्व आहे. म्हणून शक्तिमानाशी नेहमी कनेक्ट राहिलं पाहिजे आणि ते कनेक्ट राहण्याचा उपाय म्हणजे भगवंताचं नामस्मरण सतत सतत करणे. माता सीता भगवंत नेहमी म्हणायची की लक्ष्मणा सीतेकडे लक्ष दे त्यांचं रक्षण महत्वाचं आहे. आणि भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा तात्पर्यामध्ये प्रभुपाद सुद्धा म्हणतात की हा घटक किती महत्वाचा आहे. आपला काय विषय नाही आपला विषय थोडा वेगळा आहे आता या प्रवचनामध्ये पण जाता जाता हे सांगायचं आहे की जेव्हा शक्ती म्हणते किंवा जीव म्हणतो की मला स्वतंत्रता पाहिजे तेव्हा तो निश्चितच काय होणार आहे संकटात सापडणार आहे. म्हणून कनेक्ट नेहमी रेंजमध्ये या जर रेंज तुटली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांचं जीवन हे अनुसरणीय आहे. त्यांनी आज रावणाचा वध केला आणि रावण विमानातून खाली पडला पडता पडता तो तोंडातून त्याच्या रक्त बाहेर पडत रक्ताच्या उलट्या करत बाहेर पडलेला आहे आणि तो कसा आहे संपूर्ण ठिकाणी आहाकार माजलेला आहे. याच्या पुढची जी कथा आहे ती पुढे येणारच आहे. तर आज आपला खरा विषय आहे तो म्हणजे श्री प्रभुपादांचा. कारण की आज आपण ह्या सगळ्या गोष्टी चर्चा करत आहोत किंवा आज आपण जे काय श्रवण करत आहोत आपल्याला जे काय भाग्य लाभलेलं आहे आपल्याला जे काही जीवन पद्धती आपली ही काय भक्तीमय बनवलेली आहे ते एका शुद्ध भक्ताच्या कृपेमुळे आहे ते म्हणजे आपल्या श्री प्रभुपाद. आपल्या श्री प्रभुपाद आजच त्यांनी पहिलं पाऊल ठेवलेलं आहे अमेरिकेमध्ये. तर आपण प्रभुपाद बोलणार आहोत. प्रवचन विशेष असा आहे थोडक्यामध्ये की प्रभुपाद एक परिपूर्ण शिष्य श्री प्रभुपाद एक परिपूर्ण संन्यासी आणि श्री प्रभुपाद एक परिपूर्ण प्रचारक. शरीरम अर्थ प्राणाश सद्गुरुभ्य निवेदय गुरुभ्य शिक्षते योगम शिष्य इति अभिधीयते. औ शिष्य म्हणजे काय शिष्याची व्याख्या म्हणजे काय त्या ठिकाणी केलेलं आहे की शरीरम अर्थ प्राणांश सद्गुरुभ्यो निवेदय. शिष्य तो आहे की ज्यानं आपलं शरीर अर्थ आणि प्राण आपलं शरीर आपला धन आपला पैसा आणि आपलं प्राण त्यानं काय केलेलं आहे सद्गुरूच्या चरणावरती समर्पित केलेलं आहे. सद्गुरूच्या चरणावरती ह्या तिन्ही गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि काय गुरुभ्यो शिक्षते योगम हा शब्द खूप महत्वाचा आहे. गुरुभे शिक्षते योगम शिष्य म्हणजे काय की तो आयुष्यभर गुरूंच्या दिलेल्या साधनेवरती दृढ राहतो आणि गुरुने दिलेली साधना काय करतो तो आयुष्यभर न चुकता करतो त्याला म्हणतात खरा शिष्य. श्री प्रभुपादाने आपल्या जीवनामध्ये 1933 साली श्री प्रभुपादांची दीक्षा झाली अलाहाबाद या ठिकाणी. श्री प्रभुपादांची 1933 साली भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांच्याकडून दीक्षा झाली आणि त्या दिवसापासून श्री प्रभुपादांनी आपलं संपूर्ण शरीरम अर्थम प्राणाश श्री प्रभुपादांनी शरीर अर्थ आणि प्राण आपल्या गुरुंना समर्पित केलं म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांना. आणि जवळजवळ 1900 आपल्याला माहिती आहे की याची काय आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही की 1933 पासून ते 1950 पर्यंत 1933 पासून 1950 पर्यंत आता ह्या कालखंडामध्ये हे प्रभुपादांचं गृहस्थ जीवन आहे. 1933 ते 1950 गृहस्थ जीवन आहे प्रभुपादांचं. या काळामध्ये प्रभुपादांनी इतकी सेवा केली गौडीय मठाची गौडीय संप्रदायाची श्री भक्ती संस्था ठाकरेंची की प्रभुपाद नेहमी आपल्या बिझनेस मधून जे काही त्यांना धन मिळायचं जे काही त्यांना पैसा मिळायचा जो काही नफा मिळायचा तो संपूर्ण नफा त्यांनी भक्ती सिद्धांत सुरू ठाकूर यांच्यासाठी खर्च केला प्रचारासाठी खर्च केला श्री प्रभुपादांनी. 1933 ते 1950 या काळामध्ये. आणि श्री प्रभुपाद असं काही जास्त वेळ भेटले नाहीत गुरु महाराजांशी, भक्ती सिद्धांत ठाकूरांशी. प्रभुपाद असं काय म्हणजे आपण कसं महाराजांना भेटणे वगैरे बऱ्याच काही गोष्टी होतात, तसं प्रभुपाद अगदी थोड्या वेळामध्ये, थोड्या काळासाठी किंवा थोड्या वेळात प्रभुपाद भक्तिसिद्धांत ठाकूरांना भेटले, त्यांच्याशी वार्तालाप झाला. आणि विशेष म्हणजे या संपूर्ण भेटीमध्ये आता भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर 1933 दीक्षा झाली आणि 1937 म्हणजे 1937 भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी आपलं काय केलं, शरीर या ठिकाणाहून काय केले ते भगवधामात गेले. तर इतक्या कमी पिरियडमध्ये जितक्या वेळा आपण प्रभुपादांच्या भेटी झाल्या त्या भेटीमध्ये प्रभुपादांनी फक्त एकच गोष्ट विचारली, एक शिष्याचं हे लक्षण आहे, एक शिष्याची ही गुण आहे, एक क्वालिटी आहे, एकच प्रभुपादांनी विचारलं ते म्हणजे काय, मी तुमची सेवा कशी करू, हाऊ कॅन आय सर्व यू. एकच प्रश्न प्रभुपाद विचारायचे, मी तुमची सेवा कशी करू, याला म्हणतात काय परिपूर्ण, काय म्हणतात शिष्य म्हणतात. आणि श्री प्रभुपादांनी इतकी मदत करत करत श्री प्रभुपादांना 1947 गौडीय मठाकडून भक्ती वेदांत ही पदवी प्राप्त झाली. त्यांचं हे कष्ट, त्यांचं हे परिश्रम आणि त्यांचा हा आपल्या गुरुवरती असणारा दृढ विश्वास, मी तुमची सेवा कशी करू, या भाव ही जी काय त्यांची भावना होती, या भावनेतून त्यांना काय आलं, भक्ती वेदांत हे पद प्राप्त झालं. खरं तर त्यांना भक्ती सिद्धांत हे पद द्यायचं होतं, पण भक्ती सिद्धांत ठाकूरांचे एक शिष्य म्हणले की नाही, भक्ती सिद्धांत सरस्वती ही जी काय पदवी आहे ती ऑलरेडी आमच्या गुरु महाराजांनी दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला काय होईल, भक्ती वेदांत ही पदवी देता येईल. म्हणून श्री प्रभुपादांना भक्ती वेदांत ही पदवी दिली 1947 आणि त्या दिवसापासून प्रभुपादांनी इतकी मदत केली पूर्ण शिष्याप्रमाणे. म्हणजे एक परिपूर्ण शिष्य काय असतो, शरीरम अर्थम प्राणाश या तिन्ही गोष्टी दिल्या. आणि नेहमी गुरुभ्य शिक्षते योगम, गुरुने दिलेल्या साधनेवरती काय झाले, प्रभुपाद दृढ राहिले. आणि या दरम्यान श्री प्रभुपादांना भक्तिरक्षक श्रीधर स्वामी महाराज भेटले. आता थोडा प्रभुपादांचा बिझनेसमध्ये चढ उतार होत होता, फायदा नफा तोटा वगैरे बऱ्याच गोष्टी चालू होत्या. आणि भक्तिरक्षक श्रीधर स्वामी महाराज म्हणले प्रभुपादांना की अरे अभयचरण बाबू, तुला समजत नाही का, तुझ्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्ण कृपा करत आहेत आणि भगवान श्रीकृष्ण इंडिकेशन देत आहेत की तू आता संन्यास घे, तू आता संन्यास घे, तू आता संन्यास घे, तुला समजत नाही कसं. पण प्रभुपाद म्हणायचे मी कसं काय संन्यास घेऊ, माझ्या मागे दोन मुलं आहेत, माझी पत्नी आहे, संपूर्ण हा घर आहे, मी त्यांना सोडून कसं काय संन्यास घेऊ. आणि भगवद्गीता तर म्हणते की आपलं कर्तव्य करा, कर्तव्य करता करता तुम्ही भक्ती करा, मग मी संन्यास कसं काय घेऊ. भक्ती रक्षक सिद्धस्वामी महाराज म्हणतात नाही, हरिषे तद्धनम शने, ही हरीची कृपा आहे की तुमचं सगळं धन आता हरून घेत आहे, तुम्ही लवकरात लवकर काय करा, संन्यास घ्या. आणि मग प्रभुपादाने प्रयत्न केला पण ते होत नव्हतं, पण कसं काही करून श्री प्रभुपादाने 1950 काय केलं, वानप्रस्थ घेतला. त्यावेळी प्रभुपादांचं वय 54 होतं, वयाच्या 54 वर्षी श्री प्रभुपादाने 1950 वानप्रस्थ घेऊन श्री प्रभुपाद दामोदर मंदिर मध्ये वृंदावनमध्ये राहायला गेले. दामोदर मंदिर याच्या अगोदरच जे लाईफ होत, वानप्रस्थ घेण्याच्या अगोदर ते लाईफ प्रभुपादांचं एक परिपूर्ण शिष्य म्हणून होत. एकदा काय होत, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आपल्या काही शिष्यांसोबत जात असतात आणि पावसाचे दिवस होतात, पावसाळ्याचे दिवस असतात. त्या दिवसामध्ये भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर त्यांचे शिष्य वगैरे छत्री घेऊन जात असतात, रस्ता येतो आणि समोरच रस्ते पलीकडे अचानक गाडी थांबते. चांगला श्रीमंत माणूस असतो तो, मोठा धनवान व्यक्ती असतो, अचानक गाडी थांबते, गाडीचा दरवाजा उघडला जातो, दरवाजातून एक व्यक्ती बाहेर येतो. तो व्यक्ती दिसायला अतिशय रिच फॅमिली, धनवान कुटुंबातला, सुसंस्कृत सुशिक्षित होता. त्याच्या शरीरावरती भर जरी कपडे अशा प्रकारचा तो पोशाख होता त्याचा. आणि त्याची आणि भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांची समोरासमोर भेट झाली, आमने सामने भेट झाली. ज्या क्षणी त्यांची नजरानजर झाली त्या क्षणी त्या गाडीतल्या व्यक्तीने, तो धनवान व्यक्ती होता, त्यानं कुठल्याही क्षणाचा विचार न करता भर पावसामध्ये खाली रस्ता आहे, चिखल वाहतोय, त्या चिखलामध्ये पाण्यामध्ये सरळ दंडवत टाकला. कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, ना कपड्याचा, ना आपल्या सन्मानाचा, ना आपल्या पदाचा, सरळ दंडवत टाकला. दंडवत टाकून उठल्यानंतर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना आलिंगन दिलं, कारण त्यांचे शिष्य होते. आणि भक्ती सिद्धांत ठाकूर म्हणले की काय गरज होती तुला की इतकं हे कपडे हे तू डायरेक्ट तू दंडवत टाकला चिखलामध्येच पाण्यामध्ये डायरेक्ट, असं कसं काय? तो शिष्य म्हणला, गुरु महाराज, माझ्याकडे फक्त दंडवत हीच संपत्ती आहे, माझी फक्त दंडवत टाकणे हीच संपत्ती आहे, माझी दुसरी संपत्तीच नाही, म्हणून मी तुम्हाला समर्पित केली. माझं शरीर पण तुमचं आहे, माझं धन तुमचं आहे, ही गाडी तुमची आहे, कपडे तुमचे आहेत, आणि माझा प्राण तुमचा आहे. हे काय आहे? परिपूर्ण शिष्याचं लक्षण आहे. आणि हेच परिपूर्ण शिष्याचं लक्षण काय आहे? श्री प्रभुपादांनी दाखवून दिलेलं आहे. पूर्ण लाईफ बघा प्रभुपादांची, 1933 पासून 1950 पर्यंत पूर्ण लाईफ डेडिकेटेड लाईफ केली प्रभुपादांनी. आणि मग 1959 ला हा काळ काय आपण घेत नाही, एक परिपूर्ण संन्यासी म्हणून प्रभुपाद काय केले, आपलं जीवन व्यतीत केले. 1959 साली श्री प्रभुपादांनी काय केला, संन्यास घेतला. असं म्हणतात की भगवद्गीतेमध्येच वर्णन आहे, ज्ञेय सन नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंदो ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. खरा संन्यासी म्हणजे कोण? खऱ्या संन्यासीची व्याख्या केलेली आहे, ज्ञेयम स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती. खरा संन्यासी तो आहे, तो कुणाचाही द्वेष करत नाही, तो कुठल्या भौतिक कामनांची अपेक्षा करत नाही, त्याला म्हणतात खरा संन्यासी. आणि तो संन्यासी काय असतो की नित्य बंधात प्रमुच्यते. तो संन्यासी काय? सुखम बंधात प्रमुच्यते. तो संन्यासी आहे, तो नेहमी या जगात राहून सुद्धा या जगातून काय आहे? मुक्त आहे. बंधात प्रमुच्यते, तो मुक्त संन्यासी आहे. म्हणून श्री प्रभुपाद हे परिपूर्ण संन्यासी आहेत, कारण की त्यांनी आयुष्यामध्ये कधीही कुणाचा द्वेष केला नाही, कुठल्या गोष्टीची इच्छा सुद्धा केली नाही, कुठल्या गोष्टीची इच्छा नाही केली. आणि श्री प्रभुपादच म्हणतात की खरा संन्यासी कोण आहे, की जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे, जो नित्य भगवंताचं नामस्मरण करतो, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, तो नित्य संन्यासी आहे. तो काय आहे? नित्य संन्यासी आहे. आणि श्रीपुपादांनी आपलं जीवन अशा प्रकारे व्यतीत केलेले आहे. एक परिपूर्ण शिष्य आणि एक परिपूर्ण संन्यासी म्हणून त्यांनी जीवन व्यतीत केलेले आहे. आणि श्रीपुपाद म्हणतात की वर्णाश्रम संस्थेतील जी चौथी अवस्था आहे त्याला म्हणतात संन्यास आश्रम. ही संन्यास आश्रम अवस्था इतकी खडतर अवस्था आहे, इतकी कठीण, इतकी दुर्गम अवस्था आहे, परंतु एखादा व्यक्ती जर का प्रामाणिक असेल ही अवस्था पूर्ण करण्यासाठी, तर निश्चितच काय होतो, तो भगवत धामात जाण्यासाठी काय होतो, पात्र होतो. ही संन्यास अवस्था आहे, याला म्हणतात संन्यास. तर श्रीप्रभुपादांनी 1959 साली संन्यास घेतला. आणि पुढचा प्रवास करण्याच्या काळामध्ये 1959 ते 1965 या काळामध्ये श्रीप्रभुपादांनी इतका ग्रंथांचं लिखाण केलं. श्रीप्रभुपादांनी भगवद्गीतेचं 2 वेळा लिखाण केलं. साधी गोष्ट नाही. जेव्हा श्रीप्रभुपादांनी पहिली भगवद्गीता लिहिली तर 9 वर्ष लागले प्रभुपादांना ते तात्पर्य लिहिण्यासाठी, टीका टिप्पणी लिहिण्यासाठी भगवद्गीतेवर. किती? 9 वर्ष लागले. आणि एक दिवस श्रीप्रभुपाद, कारण की त्यानंतर त्यांची दीक्षा वगैरे झाली होती, आणि दीक्षा झाल्यानंतर ते मद्रासला एका ठिकाणी गेले होते. ते प्रभुपाद नेहमी स्पॉन्सर शोधत होते, स्पॉन्सरशिप भगवद्गीला छापण्यासाठी. स्पॉन्सरशिप खूप महत्वाची आहे. प्रभुपाद मद्रासमध्ये गेले. मद्रासमध्ये त्यांना चेन्नई या ठिकाणी एक व्यक्ती भेटला, तो सद्ग्रस्त होता. तो म्हणला की मी तुम्हाला काय करेन, पैशाचा पुरवठा करेन, तुम्ही भगवद्गीतेचं चालू करा. आणि प्रभुपाद इतके खुश झाले की आता माझं जे काय कष्ट आहे त्याचा फळाला आलं, त्याचा यशस्वी होणार आहे. आणि प्रभुपाद काही दिवसानंतर जेव्हा आपल्या घरी आले, घरी येऊन पहिल्यांदा प्रभुपादांनी ते कपाट खोललं, कपट उघडलं आणि ती भगवद्गीता आहे का बघितलंय, तर त्या ठिकाणी भगवद्गीता नव्हती. घरातल्या लोकांनी थोड्या पैशासाठी रद्दीमध्ये ती भगवद्गीता विकली होती. विचार करा एखादा व्यक्ती काय करेल त्या ठिकाणी. 9 वर्षाचा अथक प्रयत्नानंतर लिहिलेली भगवद्गीता टीका टिप्पणी आता या क्षणाला तर गरज आहे, त्या क्षणाला ती भगवद्गीता भेटत नाही अशा वेळी त्या व्यक्तीची मानसिक अवस्था काय होईल? एखाद्या व्यक्ती सांगायलाच नको त्याबद्दल काय होईल. त्यावेळी शिवप्रभात काही बोलले नाही, शांत राहिले. शिवप्रभातांनी पुन्हा त्या भगवद्गीतेचं अनुवाद करायला सुरुवात केली. तात्पर्य पुन्हा आलेली ही दुसरी भगवद्गीता आपण जी आता पाहत होती ही दुसरी भगवद्गीता. या भगवद्गीतेचा इतका मोठा हे आहे, इतिहास आहे की ते ऐकूनच आपल्यावरती रोमांच उभे राहतील. 1959 नंतर शिवप्रभातांनी परत भागवताचा स्कंद, पहिला स्कंद, त्यानंतर बरीच पुस्तकांचं लिखाण केलं. आणि राधा दामोदर मंदिर मध्ये राहताना 2 घटना शिवप्रभातांच्या पुतीमध्ये घडल्या. त्या राधा दामोदर मंदिर मध्ये एक छोटी खोली आहे, अजून पण ती खोली आहे. कधी तुम्ही वृंदावनला गेलात तर त्या ठिकाणी ती खोली आहे की त्या ठिकाणी प्रभुपाद बसलेले आहेत, प्रभुपादांचा टेबल आहे, त्या ठिकाणी प्रभुपादांचा चष्म्यातून प्रभुपाद भक्त आहेत आणि ते लिखाणाचं काहीतरी त्यांचं कार्य चालू आहे. पुढे भागवतम सेट आहे. दुसऱ्या खोलीमध्ये श्री प्रभुपादांची किचन आहे, किचन रूम आहे. त्यामध्ये प्रभुपादांचं ते कुकर वगैरे काय काय आहे त्याच्यामध्ये. आणि श्री प्रभुपाद त्या ठिकाणी लिखाण करत बसायचे. आणि त्यावेळी काय व्हायचं की राधा दामोदर मंदिर मध्ये एक लहान मुलगा, त्या पुजाऱ्याचा मुलगा यायचा आणि तो काय करायचा, राधा दामोदर मंदिर मध्ये एखादी ती जी दानपेटी आहे त्या दानपेटीतले पैसे काय करायचा, तो घ्यायचा. त्या मुलाला आहे ना गोड खायची खूप आवड होती. मग पैसे भेटत म्हणून काय करायचं, दानपेटीतले आहे ना पैसे घ्यायचा तो. आणि लुई बाजारमध्ये जाऊन आहे ना मार्केटमध्ये जाऊन ते रबडी वगैरे काय गोड पदार्थ खायचा तो मुलगा. शिलप्रभुपाद 2-3 वेळा त्याला पाहिलं शिलप्रभुपादाने ते अनुवाद वगैरे करताना. शिलप्रभुपादानं हे चुकीच आहे असं कार्य करू नये. मग शिलप्रभुपादाने असं त्या मुलाला डायरेक्ट त्या मुलाला ओरडलं नाहीत, त्या मुलाला असं रागवले नाहीत. शिलप्रभुपादाने काय केलं, स्वतःच्या हाताने स्वीट बनवलं, रबडी बनवली आणि त्या मुलाला बोलवून घेतलं. त्या मुलाला बोलवून घेतलं आणि सांगितलं की हे तू खा. कित्येक दिवस त्या मुलाला शिल्पपदाने स्वतःच्या हाताने रबडी बनवून, ही एक कला आहे की एखाद्या व्यक्ती जर का चुकत असेल तर त्या व्यक्तीला त्या पद्धतीनं सांगता, त्या व्यक्तीला या पद्धतीने सांगणे, ही एक कला आहे ती शिल्पपदांच्याकडे होती. शिल्पपदांची ती कला होती आणि ती कला शिकली पाहिजे. त्या मुलामध्ये परिवर्तन झालं आणि त्या मुलाने काय केलं, त्या दानपेटीतून जे पैसे घेणे सवय होती ती सवय सोडून दिली आणि तो चांगला भक्त झाला. आणि तो नंतर मोठा महंत झाला. त्याच मंदिरातला तो काय झाला, पुजारी झाला. आणि त्याच पुजाऱ्यांनी सांगितलेली दुसरी कथा अशी आहे की शिलप्रभुपाद एकदा त्या राधा दामोदर मंदिरमध्ये बसले असताना इतका ताप होता त्यांना, रात्रभर प्रभुपाद कणत होते तापामुळे. आणि ह्या फॅमिलीला, हे जे कुटुंब होतं त्या ठिकाणी सेवा करत होती, त्या कुटुंबाने त्या फॅमिली त्यांनी बघितलं तर श्री प्रभुपादांच्या रूम मधून आवाज येत होता, काहीतरी आवाज येता, खुसखुस काहीतरी बोलण्याचा आवाज येत होता, म्हणजे चर्चा वगैरे चालू होती त्या आतमध्ये. आणि आतून काहीतरी असा मोठा प्रकाश बाहेर पडत होता, प्रकाश पूर्ण प्रकाश बाहेर पडत होता रूम मधून. यांना धाडस नाही झालं या फॅमिलीला, तरी त्यांनी बघण्याचा प्रयत्न केला पण काही त्यांना काही ते सफल नाही झाले. म्हणून ते रात्री येऊन झोपले ते फॅमिली. आणि दुसऱ्या दिवशी प्रभुपाद पूर्ण ठणठणीत बरे, एकदम ठणठणीत बरे. आणि त्यांनी विचारलं, काल प्रकाश आला तो काय काय प्रकार होता, तो काय होतं ते. श्री प्रभुपाद म्हणले, मी रूप गोस्वामींशी चर्चा करत होतो. श्री प्रभुपाद की हे आमचे प्रभुपाद आहेत, हे काय आहेत, एक परिपूर्ण संन्यासी आहेत आणि एक परिपूर्ण काय आहेत, शिष्य आहेत. प्रभुपाद साक्षात रूप गोस्वामींशी काय करत होते, चर्चा करत होते. हा प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे त्या पुजाऱ्याने. तर 1959 ते 1965 पर्यंत प्रभुपादांनी खूप खूप केलं. आणि या काळामध्ये श्री प्रभुपादांनी काही करून आपल्या गुरूंची आज्ञा, जी मला प्रचारासाठी बाहेरच्या देशात पाश्चात्य देश तारीने, नमो विष्णु पदाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारीने, पाश्चात्य देशातल्या लोकांचा उद्धार करण्यासाठी श्री प्रभुपादांनी संन्यास घेतला. आणि त्यासाठी पहिलं पाऊल 1965 साली कुठे ठेवलं, अमेरिकेमध्ये ठेवलो तो आजचा दिवस आहे, तो आजचा दिवस आहे शिल्पप्रभुपादांचा. आणि शिल्पप्रभुपाद कुरुक्षेत्रा ठिकाणी सुमती मोराजी देसाईंना एकदा भेटले होते. शिल्पप्रभुपाद त्यावेळी संन्यास घेतला होता. ते अतिशय ध्यानमग्न राहून हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे शिल्पप्रभुपाद जप करत होते. आणि सुमती मोराजी देसाईं त्यांना पाहिल्यानंतर त्या इतक्या इम्प्रेस झाल्या, त्यावेळी त्यांना भेटल्या सुद्धा शिल्पप्रभुपादांनी. पहिली भेट त्यावेळी झाली होती आणि त्यावेळी त्यांचा थोडा परिचय पण झाला होता सुमती मोराजी आणि शिल्पप्रभुपादांचा. त्यावेळी शिल्पप्रभुपाद एका झाडाखाली बसून आहे ना जप करून ध्यानमग्न एकदम भगवंताशी कनेक्शन करून एकदम ध्यानमग्न. आणि ती भेट प्रभुपादांनी या ठिकाणी उपयोगामध्ये आले. जेव्हा 1965 साली जाण्याच्या अगोदर मुंबईमध्ये शिल्पप्रभुपाद आले आणि त्यांनी ते तिकीट मिळवण्यासाठी काय केलं, त्यांना विनंती केली. आणि सुमती मोराजीने काय केलं, ते कॅबिन तिकीट म्हणतात त्याला, केबिन तिकीट जहाजाचं मालवाहतूक जहाजाचं केबिन तिकीट. आता मालवाहतूक जहाज म्हणजे काय माहितीये का, आपली जी रेल्वे असते त्या रेल्वेमध्ये फर्स्ट क्लास असतो त्याला एसी म्हणतो आपण, सेकंड क्लास असतो त्याला स्लीपर कोच म्हणतो, आणि थर्ड क्लास असतो त्याला म्हणतात काय, जनरल डब्बा. ते मालवाहतूक जो हे आहे ना ते जहाज म्हणजे काय माहितीये का, त्या जहाजांमधलं काय येतो, जनरल डब्बा. त्यामध्ये केबिनचं तिकीट शिल्पप्रभुपादांना भेटलं होतं. केबिन मधून केबिन क्लास असं काय ते नाव होतं, ते तिकीट घेऊन आज प्रभुपाद काय केले, या काळामध्ये शिल्पप्रभुपादांनी जन्मोत्सव केला, नंदोत्सव केला, राधाष्टमी सगळं केलं आणि आज प्रभुपाद गेले. आणि आज एक परिपूर्ण प्रचारक म्हणून त्यांनी प्रचार केला. एक परिपूर्ण प्रचारक म्हणून काय केला शिल्पप्रभुपादांनी, काय केला, प्रचार केला. म्हणून आज आपण हे सगळे दिवस बघत आहोत. परिपूर्ण प्रचारक कशाला म्हणतात, शिल्पप्रभुपादांच्याकडे एकेकाही काहीही नव्हतं, काहीही नव्हतं. राधा दामोदर मंदिर मध्ये राहत असताना शिल्पप्रभुपादांना ते भाडं देण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते, पुस्तकांचं प्रिंटिंग करण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. ती जी भावना होती त्यावेळी, आणि जेव्हा प्रभुपाद प्रचार पूर्ण झाला, 108 मंदिरे स्थापना झाली, अनेक गोशाळा गुरुकुल, अनेक हजारो शिष्य, हजारो मंदिर, इतका प्रचार या जगामध्ये कुणीही केला नाही, इतका अद्वितीय अप्रतिम की ज्याला तोडच नाही असा प्रचार शिल्पप्रभुपादांनी केला. आणि त्यावेळी इतका पैसा असून सुद्धा प्रभुपादांची भावना तीच होती की जी ज्यावेळी प्रभुपादांची काही नव्हतं. याला म्हणतात प्रचारक, त्याला म्हणतात परिपूर्ण प्रचारक. शिल्पप्रभुपाद जेव्हा अमेरिकेमध्ये गेले, अमेरिकेमध्ये गेल्यानंतर त्यांना पहिला प्रश्न विचारला, प्रभुपाद काही योगी काही साधू जे भारतातून अमेरिकेमध्ये गेले होते प्रचार करण्यासाठी वैदिक संस्कृती भारतीय संस्कृतीचा, त्यावेळी शिल्पप्रभुपादांना ते योगी म्हणले की स्वामी या ठिकाणी तुमची स्टाईल चालणार नाही, तुम्हाला जर प्रचार करत असेल ना तर तुमची स्टाईल बदला, हे तुमची धोती कुर्ता बदला, हे तुमचं संध्या दंडा, ही स्टाईल चेंज करा मग तुम्ही या ठिकाणी प्रचार करू शकता, तसं तुम्हाला प्रचार करता येत नाही. शिल्पप्रभुपाद म्हणले मी माझी स्टाईल बदलण्यासाठी नाही आलो, मी यांची स्टाईल चेंज करायसाठी आलेलो आहे. हे शिल्पप्रभुपाद आहेत, हे प्रचारक आहेत की कधीही आपल्या गुरुच्या आज्ञा कधीही त्यांनी काय केला, बदल नाही केला. कृष्ण भावने तत्वामध्ये कधीही बदल नाही केला. हे याला म्हणतात परिपूर्ण काय म्हणतात, प्रचारक. म्हणजे जो प्रचारक आहे तो कधीही आपली तत्व बदलत नाही. माझा प्रचार व्हावा, भक्तीचा प्रचार व्हावा, लोकांनी माझ्याकडे यावं, माझं ऐकावं, म्हणून तो काय ह्यामध्ये भेसळ करत नाही. जी तत्व आहेत त्या तत्वामध्ये भेसळ करत नाही, तो काय आहे, एक परिपूर्ण प्रचारक. आणि ते शिल्पप्रभुपादांनी दाखवून दिलं. दुसरी गोष्ट अशी घडली की शिल्पप्रभुपादांनी एक परिपूर्ण प्रचारक का आहेत, कारण की त्यांनी आपल्या जीवनामध्ये कधीच कुठलंच श्रेय आपल्याकडे घेतलं नाही, ते श्रेय आपल्या गुरुंनी भगवंतांना दिलं. कालांतराने शिल्पप्रभुपादांना प्रचार इतका वाढला की एक रिपोर्ट त्यांच्याकडे आला आणि तो रिपोर्टर म्हणला, शिल्पप्रभुपाद रिपोर्टर आणि प्रभुपादांचे शिष्य त्या ठिकाणी होते, आणि रिपोर्टर म्हणला शिल्पप्रभुपाद तुम्ही जे काही ग्रंथ लिहिलेत, कृष्णा ग्रंथ वगैरे लिहिला आहे, तो ग्रंथ कुणी लिहिलेला आहे? शिल्पप्रभुपाद म्हणले कृष्णा लिहिलेला आहे. त्याला वाटलं शिल्पप्रभुपादांना हा प्रश्न समजला नसेल, त्यांना परत विचारला नाही मला काय म्हणायचं आहे शिल्पप्रभुपाद, तो जो ग्रंथ आहे तो तुम्ही ग्रंथ लिहिले ते कुणी लिहिलेत? शिल्पप्रभुपाद म्हणले कृष्णाने लिहिलेत. आणि हे त्यांचं चालू असताना शिष्य थोडासा विचलित झाला. शिष्य म्हणला रिपोर्टरला की तुम्ही समजून घ्या, ते प्रभुपादांचं म्हणणं पण बरोबर आहे, तुमचं पण म्हणणं बरोबर आहे, हे ग्रंथ हे प्रभुपादांनीच लिहिलेले आहेत. तो शिष्य रिपोर्टरला म्हणला. श्री प्रभुपाद म्हणले त्या शिष्याकडे बघितलं रागाने, असं शिष्याकडे रागाने बघितलं आणि म्हणले प्रभुपाद हे ग्रंथ कृष्णानेच लिहिलेले आहेत. मग ते रिपोर्टर आणि शिष्य म्हणला हे ग्रंथ कृष्णानेच लिहिलेले आहेत. हे परिपूर्ण काय आहेत, प्रचारक आहे, कधीही श्रेय नाही. आणि खरंच हे ग्रंथ सगळे कृष्णानेच लिहिले आहेत, म्हणून तर आपण कृष्ण ग्रंथ तुम्ही वाचा, तुम्हाला कृष्ण समोर दिसतील, कृष्ण लिहिला तुम्हाला आहे तशा डोळ्यासमोर दिसतील. का ते ग्रंथ कोणी लिहिले आहेत, स्वतः भगवान श्रीकृष्ण. तर हे श्री प्रभुपाद अशा प्रकारे काय आहेत, हे परिपूर्ण प्रचारक आहेत, अधिक काय सांगायची आवश्यकता नाही. श्री प्रभुपादांना आधुनिक युगातील नारद मुनी म्हटलं तरी चालेल. श्री प्रभुपाद आधुनिक युगातील नारद मुनी म्हणजे आधुनिक युगातील एक प्रचारक, की नारद मुनी एक प्रचारक आहेत, कि ते नेहमी सतत आपली विना घेऊन संपूर्ण ब्रह्मांडामध्ये लोकांचा उद्धार करण्यासाठी, लोकांना भगवत भक्ती देण्यासाठी, लोकांना भगवत भक्तीमध्ये आणण्यासाठी, आणि ही जी काय लोक जन्म मृत्यू चक्रामध्ये अडकलेले आहेत, सतत सतत याच्यामध्ये गटांगळ्या घात आहेत, या भवसागरामध्ये दलदलीमध्ये फसलेले आहेत, या संसारामध्ये अडकलेले आहेत, अशा लोकांना मुक्त करण्यासाठी नारद मुनी संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्व युगामध्ये काय करतायत, भगवंताच्या नामाचा काय करत आहेत, प्रचार करत आहेत. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. सत्ययुगामध्ये, सत्ययुगामध्ये नारद मुनी जेव्हा प्रचार करू लागले तेव्हा त्यांनी प्रल्हाद महाराजांना प्रचार केला. प्रल्हाद महाराजांना प्रचार त्यांनी असा केला की प्रल्हाद महाराज आपल्या मातेच्या गर्भातून बाहेर आले नव्हते, प्रचार करायचा कसा, मातेच्या गर्भामध्येच त्यांनी प्रचार केला. कयाधुला त्यांनी प्रचार केला आणि तो प्रचार इतका सक्सेस झाला की प्रल्हाद महाराज भगवानाचे शुद्ध भक्त म्हणून काय आले, जन्माला आले. ही नारद मुनींची कमाल आहे, हा प्रचार आहे नारद मुनींचा. श्री प्रभुपादांच्या कृपेने आज आपण बघतो, आज आपल्या संस्थेमध्ये अनेक ग्रस्त लोक आहेत. जेव्हा माता जेव्हा त्या ह्याच्या या अवस्थेमध्ये असतात तेव्हा त्या माता काय करतात, श्री प्रभुपादांच्या कृपेने काय करतात, गीता भागवतचं वाचन करतात या काळामध्ये. आणि त्यांच्या पोट येणारे मग मुलं काय होतात, या अशा प्रकारे प्रल्हाद महाराज ध्रुव महाराजांसारखे काय होतात, शुद्ध चरित्राची मुलं काय येतात, जन्माला येतात. हा प्रचार श्री प्रभुपादांनी केलेला आहे, म्हणून सत्ययुगामध्ये जशा प्रकारे नारद मुनीने प्रचार केला तसा प्रभुपाद सुद्धा आता या युगामध्ये काय आहेत, करत आहेत. त्रेतायुगामध्ये, त्रेतायुगामध्ये श्री नारद मुनी वाल्मिकींना प्रचार केला. वाल्मिकींचा इतिहास तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, सात रांजण भरली होती असं म्हणतात, पण ते मला माहित नाही, पण एक आपण घेऊ आपण एक. इतक्या प्रकारचे क्रूर हिंसक अधर्मी व्यक्ती त्याला नारद मुनीने प्रचार केला आणि वाल्याचा वाल्म्या कोळी झाला असं गावागावामध्ये अशा प्रकारचे एक हे आहे, वाल्म्याचा वाल्याचा वाल्या कोळी झाला असे पूर्वी आमची आजी वगैरे ते आम्हाला सांगायचे अशा प्रकारे, बघा बघा वाल्याचा वाल्मिक वाल्याचा वाल्मिकी झाला. हे नारद मुनीने प्रचार केला त्यांना आणि वाल्मिकींनी असं महान ग्रंथ लिहून ठेवला की तो अनंत काळासाठी काय आहे, सगळ्यांसाठी काय आहे, उपयोगी पडणार आहे. तो ग्रंथ कुठला, रामायण. आणि त्या ग्रंथानुसारच, रामायणानुसारच आज प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला आणि श्री प्रभुपादांच्या कृपेने अनेक लोकांना, अनेक वाल्मिकींना श्री प्रभुपादांनी प्रेरणा देऊन आज अनेक भक्त श्री प्रभुपाद संन्यासी श्री प्रभुपादांचे काय हरे कृष्णातले भक्त आहेत, ते काय करतायत, ग्रंथांची रचना करत आहेत. जसं वाल्मिकींनी ग्रंथांची रचना केली श्री प्रभुपादांच्या कृपेमुळे आज सुद्धा अनेक भक्त काय करत आहेत, ग्रंथांची रचना करत आहेत. करतायत ना, बरोबर आहे ना, करतायत ना. श्री प्रभुपाद की द्वापर युगामध्ये नारद मुनी भगवान श्रीकृष्णांचा अवतार होण्यासाठी कंसाला आधी जाऊन सांगितलं. आणि कंसा कशाला वाट बघतोय तुला माहित नाही, हे काय, हे मोठं षडयंत्र आहे देवदेवतांचं, लवकरात लवकर कृष्ण लवकर येण्यासाठी सात मुलांचं सहा मुलांची हत्या करायला लावली राम ह्याला कंसाला. आणि त्यानंतर कृष्ण लीला प्रकट झाली, भगवान श्रीकृष्ण आलेत, भगवान श्रीकृष्ण लीला केली. नारद मुनींच्या कृपेमुळे हा दामोदरजी लीला आहे, विशेष लीला ही नारद मुनींच्या कृपेमुळे आपल्याला काय आली पाय. भगवान श्रीकृष्णाच्या इतक्या लीला आहेत, त्या सर्व लीलामध्ये सर्वात आकर्षक सर्वात सुंदर अशी जी लीला आहे ती कुठली आहे, दामोदर लीला. नमामीश्वरम सच्चिदानंद रूपम ही लीला जी आहे ती सगळ्यात मोहनीय आकर्षक आहे. ती लीला श्री प्रभुपादांच्या मुळे आपल्याला बघायला मिळाली, पाहायला मिळाली, आपण त्याचा आनंद घेऊ शकलो. श्री प्रभुपादांनी जर का कृष्ण ग्रंथ लीला नसता, श्री प्रभुपादांनी जर का ह्या सगळ्या गोष्टी दिल्या नसत्या, तर आपण भगवान श्रीकृष्णाची लीला आपण साजरा करू शकल्या नसतो. आणि सतत कलियुगामध्ये या घनघोर युगामध्ये व्यास मुनी इतके फ्रस्ट्रेशन मध्ये गेले होते, महाभारताची रचना करून सुद्धा निराश डिप्रेशन आलं होतं की आता मी काय करू, या लोकांना काय देऊ. नारद मुनी आले, त्यांचे गुरु बनले, त्यांनी उपचार त्यांनी प्रचार केला, त्यांना उपदेश दिला की तुम्ही काय करा, श्रीमद भागवताचं काय करा, लिखाण करा. श्रीमद भागवत एकमेव असा ग्रंथ आहे की तू या जगातील लोकांचा कलियुगातील लोकांचा काय करू शकतो, उद्धार करू शकतो. त्याची त्वरित तुम्ही काय करा, रचना करा आणि भगवान श्रीकृष्णांच्या लीला त्याच्यामध्ये भर भरून लिया. हे श्रीमद भागवत नारद मुनींच्या कृपेने काय आलं, कलियुगामध्ये प्रकट झालं. आणि शिल्पोपादांच्यामुळे आज आपण या ठिकाणी बसून काय करतो आहोत, नित्य नियमाने भागवत सेवया, नित्य नियमाने आपण भागवताचं काय करू शकतो, पाठ करू शकतो. म्हणून सत्ययुग असू दे, द्वापार त्रेता आणि कलियुग असू दे, या चारही युगामध्ये नारद मुनी जो प्रचार केला तोच प्रचार या ठिकाणी प्रभुपादांनी केलेला. म्हणून प्रभुपाद एक परिपूर्ण प्रचारक आहे. आणि श्री प्रभुपाद म्हणतात की नारद मुनींना शाप भेटला होता, नारद मुनींना शाप भेटला होता की ते कधी एका ठिकाणी राहणार नाही, ते संपूर्ण ब्रह्मांडामध्ये काय करणार, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या दिव्य अशा हरे कृष्ण महामंत्राचा प्रचार करत भ्रमण करणार. आणि श्री प्रभुपाद म्हणतात मी पण नारद मुनींच्या मार्गावरती आहे, त्यांचं अनुगमन त्यांच्याच परंपरेमध्ये आहे, मला सुद्धा माझ्या शिष्यांच्या मातापित्यांनी शाप दिलेला आहे, आणि मी सुद्धा काय करत आहे, संपूर्ण जगामध्ये या हरे कृष्ण महामंत्राचा प्रचार करण्यासाठी काय करत आहे, भ्रमण करत आहेत. म्हणून श्री प्रभुपाद हे आजच्या युगातील काय आहेत, नारद मुनी आहेत. श्री प्रभुपाद की जय. अशा प्रकारे श्री प्रभुपाद एक परिपूर्ण शिष्य, एक परिपूर्ण संन्यासी आणि एक परिपूर्ण काय आहेत, प्रचारक आहेत. आणि त्या दृष्टीने आज श्री प्रभुपादांनी पहिलं पाऊल अमेरिका या ठिकाणी ठेवलं. फार फार धन्यवाद. हरे कृष्ण. श्री प्रभुपाद की जय. श्रीमद भागवतम की जय. अनंत कोटी वैष्णववृंद की जय. हरे कृष्ण. हरी बोल प्रीतम. हे बंद तेवढं करा, तिथं क्रॉस चिन्ह आहे ना, ते फक्त हे करायचं, क्रॉस बुंदिनी चिन्ह. ओके ना.